आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर. 2024-25 वर्षासाठी स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 6.5-7% राहण्याचा अंदाज. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग स्थापन करण्याचा तसंच जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सरकारचं लोकसभेत पुनर्प्रतिपादन. यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय. आणि राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आतापर्यंत 17 जिल्ह्यांमध्ये सरासरी इतक्या तर 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद. 2023-24 आर्थिक सर्वेक्षण अहवालात आर्थिक वर्ष 2024-25 वर्षासाठी स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 6.5-7% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. जागतिक स्तरावर आर्थिक कामगिरीत अनिश्चितता असताना आर्थिक वर्ष 2023-24 देशांतर्गत वाढीला चालना देणाऱ्या घटकांमुळे आर्थिक वाढीला मदत मिळाली असल्याचं अहवालात म्हटलं आहे. रिझर्व्ह बँकेनं आर्थिक वर्ष 2025 चलन फुगवट्याचा दर 4.5% आणि आर्थिक वर्ष 2026 चलन फुगवट्याचा दर 4.1% राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. संसदेत उद्या सादर होणारा अर्थसंकल्प हा अमृतकाळातला महत्वाचा अर्थसंकल्प असेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी संसद भवन परिसरात ते बातमीदारांशी बोलत होते. विरोधक आपलं अपयश झाकण्यासाठी संसदेतला वेळ खर्ची घालत आहेत अशी टीका मोदी यांनी यावेळी केली. सर्व राजकीय पक्षांनी आपली पक्षीय धोरणं बाजूला ठेवून पुढच्या 4.5 वर्षांसाठी स्वतःला देशासाठी समर्पित करण्याचं आवाहन मोदी यांनी केलं. राजकीय पक्षांनी 2029 होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवेळी राजकारण करावं, मात्र तोपर्यंत शेतकरी, युवक आणि देशाच्या सक्षमीकरणासाठी काम करावं असंही मोदी म्हणाले. 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प उद्या लोकसभेत सादर होणार आहे. या कार्यक्रमाचं थेट प्रसारण आकाशवाणी दिल्लीहून 10:10 सुरू होणार असून 1:50 सुरू राहील. त्यामुळे आकाशवाणी मुंबईहून 1:30 प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्र उद्या 1:50 प्रसारित होईल. नीट यूजी परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटण्याचा प्रकार केवळ पाटणा इथं झाल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत सांगितलं. नीट परीक्षेतल्या घोटाळ्याची चौकशी सीबीआयमार्फत चालू असून या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे असं ते म्हणाले. देशभरात 4,700 केंद्रांवर नीट यूजी परीक्षा घेण्यात आली. त्यातल्या एका केंद्रावरच अनियमितता झाल्याची नोंद आहे असं एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितलं. लोकसभेतले विरोधी पक्षनेता राहुल गांधी यांनी स्पर्धा परीक्षा यंत्रणेबद्दलचा मुद्दा उपस्थित केला. भांडवली खर्च आणि गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना नव्या आणि विस्तारित स्वरूपात सुरू ठेवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज लोकसभेत दिली. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग स्थापन करण्याचा तसंच जुनी पेन्शन योजना पुनर्स्थापित करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं त्यांनी सांगितलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेचं कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानंतर आज दिवसभरासाठी स्थगित झालं. लोकसभेत उद्या अर्थसंकल्प सादर झाल्यावर 1 तासानंतर कामकाजाला सुरुवात होईल. राज्यसभेच्या कामकाजाला प्रश्नोत्तराच्या तासाने सुरुवात झाल्यानंतर अध्यक्ष जगदीप धनखड यांनी हे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सदस्यांनी खबरदारी घ्यावी आणि जनतेच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावं असं आवाहन केलं. कावड यात्रा मार्गावरच्या दुकानांवरील पाट्या, यूपीएससीची बनावट प्रमाणपत्रांच्या मुद्द्यांवरून काँग्रेस, डावे पक्ष तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षाच्या खासदारांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळून लावला. शैक्षणिक वर्ष 2024-25 विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यामुळे आता अर्ज केल्याच्या दिनांकापासून 6 महिन्यांपर्यंत हे विद्यार्थी जातवैधता प्रमाणपत्र सादर करू शकतील. विशेषतः मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र मिळण्यात येणाऱ्या अडचणी या निर्णयामुळे दूर होणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या केंद्रावरून देत आहोत. राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलंय तर ठिकठिकाणी नदी नाल्यांचे प्रवाह फुगले आहेत. राज्यातल्या 17 जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सरासरी एवढा पाऊस पडला आहे. सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये यंदा सर्वाधिक पाऊस पडला असून 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागानं कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कुलाबा वेधशाळेनं रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना उद्यासाठी रेड अलर्ट दिला आहे तर रायगड, सिंधुदुर्ग, पुणे आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबई शहर भागात काल 82 मिलीमीटर, पूर्व उपनगरात 96 तर पश्चिम उपनगरात 90 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. आजही पाऊस कायम असल्यानं मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचून वाहतूक कोंडी झाली. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सलग सुरू असलेल्या पावसानं आज थोडीशी उसंत घेतली. नद्यांची पाणी पातळी आता ओसरू लागली असून दुपारी खेडमधली जगबुडी आणि राचापुरातली कोदवली या नद्या दोनच नद्या इशारा पातळीवरून वाहत होत्या. पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस असून कोणत्याही भागात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफची 21 जणांची एक तुकडी तैनात करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यात तापी नदीवरच्या हतनूर धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली असून धरणातून 4238 क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. त्यामुळे प्रशासनानं नदीकडच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. सांगली जिल्ह्यातल्या वारणा आणि कृष्णा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. कोल्हापुरात पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडल्यानं पुराचा धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातले 81 बंधारे पाण्याखाली गेले असून 150 अधिक गावांचा संपर्क तुटला आहे. भंडारा जिल्ह्यात लाखादूर तालुक्यातल्या ओपारा गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. जळगाव शहरासह जिल्ह्यातल्या बहुतांश भागात काल रात्रीपासून दमदार पावसानं हजेरी लावली आहे. नाशिक जिल्ह्यात मात्र अपेक्षित पाऊस झालेला नसल्यानं अनेक ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत जलसंपदा, दुधाचे दर आणि साखर कारखान्यांचे काही प्रलंबित प्रश्न यासहित अनेक विषयांवर त्यांच्यात सखोल चर्चा झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा वाद महायुती सरकारनंच पेटवला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. 2014 साली पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस आघाडी सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं, पण त्यानंतर सत्तेत आलेल्या फडणवीस सरकारनं मराठा आरक्षणाच्या अध्यादेशाचं कायद्यात रुपांतर केलं नाही, त्यामुळे तो विफल ठरला असं त्यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विरोधकांनी भूमिका स्पष्ट केली असून सर्वपक्षीय बैठकीत यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली आहे. आता निर्णय घेण्याची जबाबदारी ही सरकारची आहे, पण सरकार जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे असं पटोले म्हणाले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुण्यात भाजपाच्या मेळाव्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी केलेलं विधान अनुचित असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली. रविकांत तुपकर यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी केल्याची माहिती संस्थापक आणि अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली आहे. तुपकर हे संघटनेत राहून वेगळे निर्णय घेत होते आणि पक्षाच्या अनेक बैठकींना गैरहजर राहत होते. अशा विविध आरोपांमुळे त्यांची हकालपट्टी केल्याचं शेट्टी म्हणाले. स्थानिक शेतकऱ्यांना धमकावल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आज पौड न्यायालयानं सुनावली आहे. त्या वादग्रस्त आयएएस प्रशिक्षण अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई आहेत. पुणे पोलिसांनी मनोरमा यांच्या बंगल्यातून पिस्तूल आणि पिस्तुलातल्या काही गोळ्या जप्त केल्या आहेत. यापूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक झाली होती. त्याबरोबरच या प्रकरणात आतापर्यंत 7 जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी लोकसभेत आर्थिक पाहणी अहवाल सादर. 2024-25 वर्षासाठी स्थूल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर 6.5-7% राहण्याचा अंदाज. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग स्थापन करण्याचा तसंच जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव नसल्याचं सरकारचं लोकसभेत पुनर्प्रतिपादन. यंदा व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 6 महिन्यांची मुदत देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय. आणि राज्यात बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत. आतापर्यंत 17 जिल्ह्यांमध्ये सरासरी इतकं तर 12 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.